मराठीमध्ये बोलायचं प्रयत्न करतो. ठीक आहे. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. पैसा खोटा झाला पण कोण खरे झाले? भगवान श्री कृष्ण. गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की सर्व प्राण्यांना विशेष करून मनुष्य योनीला अन्न पाहिजे. धान्य नाही असलं तर कसं माणूस जगू शकतो? आणि अन्नासाठी पाहिजे पाऊस पर्जन्य. पण पाऊस कुठून येतो? कोण देतं पाऊस? यज्ञात भवती पर्जन्यो, यज्ञ करून पाऊस येतो. जोपर्यंत यज्ञ होत नाही तोपर्यंत पाऊस येणार नाही. थोडा पुढे येता का? मग बसायला गीतेमध्ये म्हणतात की यज्ञ असला तर पाऊस येणार आहे. आम्ही जर यज्ञ नाही केलं तर पाऊस नाही येणार. आता बघा, ही साधारण गोष्टी आहे, समजायला अजिबात कठीण नाही आहे. आमच्या घरामध्ये आम्ही पाणी वापरतो आणि आम्ही लाईट बल्ब इत्यादी वापरतो. त्याचं आम्हाला कर टॅक्स भरावं लागतं, त्याचं बिल भरावं लागतं. जर आम्ही नाही भरलं, किती दिवस आम्हाला ते पाणी मिळणार आहे घरामध्ये? ते पाणी बंद होणार, लाईट पण बंद होणार. तर तसंच निसर्गामध्ये भगवंतांनी आम्हाला सर्व काही वस्तू उपलब्ध करून दिलेली आहेत. पाणी आहे, हवा आहे, माती आहे, सगळं काही आहे. पर्याप्त मात्रामध्ये आमच्यासाठी जगायला जे काही गरजेची वस्तू आहेत ते भगवंतांनी दिलेली आहेत. कुठच्याही वस्तूची कमी नाही आहे. भगवंतांनी सृष्टीचं निर्माण परिपूर्ण पद्धतीने केलेलं आहे. काहीही कमी नाही आहे याच्यामध्ये. ओम पूर्णमदः पूर्णम पूर्णात पूर्णम उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. भगवंत पूर्ण आहेत, त्यांची सृष्टी पूर्ण आहे आणि ह्याच्यामध्ये काही कमी नाही आहे. आणि भगवंतांकडून जितकेही अनंत कोटी ब्रह्मांड उत्पन्न होतात, हे प्रत्येक ब्रह्मांड पूर्ण आहे. परंतु भगवंतामध्ये काही घटन होत नाही, भगवंत संपूर्णच राहतात. हे भगवंत आहेत. तर यज्ञ हे म्हणजे काय? यज्ञ म्हणजे भगवंतांना प्रसन्न करणे, आमचे टॅक्स भरणे, आमचं बिल भरणे. आम्हाला वाटतं की हे सगळं जे वस्तू आहेत हे मुफ्त आम्हाला मिळाले आहेत, पण असं नाही. कुठच्याही वस्तू ह्या जगामध्ये मुफ्त आम्हाला मिळत नाही. प्रत्येक वस्तूसाठी आम्हाला काही ना काही किंमत द्यावं लागते. आम्ही आता श्वास घेतो, पण श्वास घेताना आम्ही काय विचार करतो की या श्वासाची आम्ही किंमत दिली की नाही? आता तुम्ही विचारणार कुठच्या कंपनीमध्ये जाऊन कुठच्या सरकाराच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्हाला टॅक्स भरावं लागणार हवाचं. वर बसले आहेत, आता इकडे पण बसले आहेत, त्यांच्याकडे जाऊन आम्हाला कर द्यावं लागतं जी आम्ही श्वास घेतो. प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला कर भरावं लागतं, बिल भरावं लागतं. आणि पूर्वी खेड्यामध्ये पण शहरामध्ये पण अशी एक परंपरा होती किंवा एक प्रथा होती की लोक एकत्र होऊन नामस्मरण करायचे, भगवंतांची कथा करायचे, सकाळी पण संध्याकाळी पण, किमान दिवसात एकदा तरी नक्कीच करायचे. अजूनही असे गाव खेडेगाव आहेत, पण दुर्भाग्याची गोष्ट आहे की आजकाल आता आम्ही बघतो की खूप कमी ठिकाणी असं होतं. संध्याकाळी बसून भगवंताचे नामस्मरण करणे, गीता, भागवत, रामायण, महाभारत यांची गोष्टी ऐकणे हे आजकाल होत नाही. ज्या ठिकाणी पूर्वी लोक खेड्यामध्ये गावामध्ये एकत्र होऊन हे भजन कीर्तन नामस्मरण करायचे, कथा ऐकायचे, आता त्याच वेळी लोक घरी बसून टी व्ही बघतात, टी व्हीमध्ये नाचगाणे बघतात सिनेमाचे, आणि हेच त्यांचं मनोरंजन आहे आणि हेच त्यांचं जीवन आहे. दिवसभर त्या टी व्हीच्या समोर बसतात आणि तीच बुद्धी. आणि लहान लहान मुलं पण टी व्हीच्या समोर बसून ते सगळे विज्ञापन बघतात, नको असलेले सगळे वस्तू बघतात. खेड्यामध्ये पण मुलांना ज्यांनी काय शहर बघितलेलं नाही आहे, मोठ्या शहरामध्ये नाही गेले आहेत, ते आजकाल अमेरिकाचे युरोपचे दृष्टी बघतात, तिकडचे नाच गाणे, तिकडचे रहनसहन, तिकडचं काय त्यांचं सगळं जीवनाची पद्धती. तर कसं काय आता समाजमध्ये शांतता होणार आहे? आणि लोक हे विचार करत नाहीत. लोकांना काय वाटतं, आमच्या घरी टी व्ही आलं, हा आमची प्रगती झाली, आम्ही पुढे गेलो. आमच्या घरी दोन मोटरसायकल आले, गाडी आली, मोठं घर झालं की आम्ही प्रगती केली. ही प्रगती नव्हे. प्रगती म्हणजे काय? प्रगती म्हणजे भगवत भक्ती मध्ये प्रगती, ह्याला खरोखर प्रगती म्हणतो. पण आता नामस्मरण काही नाही, कथा काही नाही, फक्त भौतिकवाद, भोगवाद हे वाढत चाललंय. कोणी भगवंतांना टॅक्स भरायचं, कर भरायचं नाव पण घेत नाही, विचार पण करत नाही. तर भगवंतांनी जर आमचं कनेक्शन जर कापलं तर त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःलाच आम्ही दोष द्यायला पाहिजे. आणि मी बघतो की ज्या ठिकाणी नामस्मरण होतं, संकीर्तन होतं, तिकडे प्रचुर मात्रामध्ये भगवंत जे काही आम्हाला पाहिजे ते देतात, कुठच्याही वस्तूची कमी होत नाही. पण आजकाल पाप इतकं वाढत चाललंय आणि मग सर्व लोक शोक करत बसतात की का झालं हे, का पाऊस नाही, का इतकं उत्पात होतं, भूकंप होतं, दुष्काळ होतं, का होतं, हे यज्ञ होत नाही म्हणून हे सगळं होत आहे. यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू यांना प्रसन्न करायचे कार्य. पण आता कोणी भगवंतांना प्रसन्न करायचा प्रयत्न करत नाही, हे विचार लोकांच्या मनामध्ये पण येत नाही. त्यामुळे ही परिस्थिती झाली आहे आता जगाची. आणि आता आम्ही बघतो की फक्त भगवंतांचे भक्तांचे एक संकीर्तनाचं कार्यक्रम आहे म्हणून भगवंतांनी पाठवलं पाऊस. आणि भक्तांचा अनुभव भरपूर जागावर असंच आहे. विदेशामध्ये पण आमच्या भक्तांनी असं केलेलं. एका ठिकाणी विदेशमध्ये अमेरिकाच्या जवळ एक जागा आहे, एक देश आहे, आणि तिकडे फार वेळ झाला त्यांना पाऊस झाला नाही. मग तिकडे आमच्या संस्थेचे भक्त होते आणि त्यांनी म्हटलं की आम्ही संकीर्तन करतो एक आठवड्याभर, महिन्याभर, आणि पाऊस नक्की येणार. आणि त्यांनी केलं, भक्तिभावनेने केलं आणि थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला। हे अनुभवाची गोष्टी आहे, हे काही दंतकथा नाही आहे, पण ह्याच्यासाठीच श्रद्धा पाहिजे। जर फक्त मनुष्य समाजमध्ये लोकांनी बसून नामसंकीर्तन केलं, कथा ऐकलं, किती आनंदाचं जीवन आहे। पण हे सोडून आता टी व्ही, सिनेमा, तंबाखू, सिगरेट, पान, बीडी हेच जीवन सगळं चाललंय। हॉटेल, इकडे तिकडे फिरणे, गप्पे मारणे, एकमेकांचं हे करणे, निंदा करणे, हे सगळ्याकडे चालू आहे राजकारण। पण भक्ती कोणालाही रुची नाही आहे, हे दुर्भाग्याची गोष्टी आहे। पण पूर्वी आमची संस्कृती अशी नव्हती। मोठे मोठे लोक, राजा महाराजा पण या भक्ती मार्गामध्ये रुची घ्यायचे। अर्जुनाचं नाव तुम्ही सर्वांनी नक्की ऐकलेलं आहे। अर्जुन त्यांचे पुत्राचं नाव काय होतं? अभिमन्यू। आणि अभिमन्यूचं पुत्राचं नाव काय होतं? परीक्षित। ज्यावेळी भगवान श्री कृष्ण त्यांनी या धरातलावर त्यांची लीला संपून ते स्वधाम परत गेले, ज्यावेळी पांडवांना हे समजलं ते खूप निराश झाले आणि त्यांच्या मनामध्ये विचार झाला की आता आम्हाला इकडे राहून काय उपयोग आहे, आम्ही श्रीकृष्णाच्यासाठीच आम्ही जगत होतो इकडे, आमचं राज्य, आमचं कुटुंब, आमचं धन, आमचं जे काही आहे ते त्यांच्यासाठी होतं, आता ते स्वधाम परत गेले तर आम्हाला इकडे राहून काहीच उपयोगच नाही आहे, आम्ही पण वनवासमध्ये जायला पाहिजे, आम्ही पण संन्यास घ्यायला पाहिजे। तर पांडव आणि द्रौपदी सर्व मिळून हिमालयमध्ये गेले। पण त्याच्या आधी युधिष्ठिर महाराजने परीक्षित महाराजांना राजगद्दीवर बसवलं आणि त्यांना राजा म्हणून, महाराज म्हणून घोषित केलं। महाराज परीक्षित ते लहानपणापासून भक्त होते आणि असे लहान लहान वयावर, असे मुलं आम्ही बघतो ह्या वयावर इकडे तिकडे खेळामध्ये, मस्तीमध्ये त्यांना अजिबात रुची नव्हती। ते जिकडे संत महाराज वगैरे येत होते त्यांच्या संगमध्ये बसून ऐकायचे, भगवंताची लीला, कथा, कीर्तन ऐकायला बसायचे आणि त्यांच्याकडे जे काही खेळायचे वस्तू होते ते भगवंताचे संबंधित। आजकाल आम्ही बघतो शहरामध्ये वगैरे मुलांचे खेळणे कसे कसे असतात ते ओळखू पण शकत नाही, मुलांचं आहे की मोठ्या लोकांचं आहे ते समजत नाही। इलेक्ट्रॉनिक बटन दाबायचं, काहीतरी वर येतं, खाली येतं आणि कम्प्युटरमध्ये आता गेम सुरू झालेत। पण पूर्वी हे सगळ्या वस्तूची गरज नव्हती। परीक्षित महाराज भगवंतांचे लहान लहान प्रतिमा वगैरे, पुतळी वगैरे घेऊन ते खेळायचे, भगवंतांचे उत्सव मनवायचे स्वतः त्यांच्या मित्रांबरोबर। आणि त्यामुळे ज्यावेळी ते मोठं झाले तर महान भक्त झाले, लहानपणापासूनच भक्त होते ते। आणि ज्यावेळी ते राजगद्दीवर बसले तर एक आदर्श राजा होते, धर्मपरायण राजा। त्यांना माहीत होतं की भगवंतांनी जे कायदा मनुष्यासाठी केलेला आहे त्याचं पालन जर मनुष्य समाजमध्ये नाही झालं तर समाजमध्ये उत्पात होणार, वेगळे भिन्न विभिन्न प्रकारचे कष्ट वगैरे होणार, संकट होणार। त्यामुळे जे नेता असतात समाजमध्ये, राजा, मंत्री इत्यादी, त्यांचं कर्तव्य असतं की त्यांनी स्वतः धर्माचं पालन करायला पाहिजे आणि प्रजा धर्माचं पालन करतंय की नाही ते पण परीक्षा करायला पाहिजे, बघायला पाहिजे। आणि जर प्रजा ते नाही करत आहे तर जे लोक नाही करतात त्यांना दंड देऊन धर्माच्या मार्गावर आणायला पाहिजे, ह्याला क्षत्रिय म्हणतो। क्षत्रायते, जे प्रजाची रक्षा करतात। पण प्रजाची रक्षा कोणापासून करतात? बाहेरून जे लोक आक्रमण करतात फक्त त्यांच्यापासून नव्हे, ते तरी आहेच, पण स्वतःपासून पण। स्वतःपासून कसं संरक्षण करायचं त्यांचं हे बघायचं की ते लोक अधर्माच्या मार्गावर नाही जात आहेत, पापाच्या मार्गावर नाही जात आहेत, हे राजाचं कर्तव्य असतं। तर नेहमी महाराज परीक्षित त्यांच्या राज्यामध्ये फिरायचे की सर्व काही व्यवस्थित चाललंय की नाही, शास्त्राचा अनुसार सगळं चाललंय की नाही, भगवंतांनी जे बनवलेल्या कायद्यानुसार चालत आहे की नाही, कोणी अधर्मी लोक आहेत की नाही, दुष्ट लोक आहेत की नाही, त्यांचे दमन करायला, त्यांना दंड द्यायला, शिक्षा द्यायला ते फिरत राहायचे. आणि श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये हे कथा आम्हाला ऐकू येतं. एकदा महाराज परीक्षितने बघितलं की एक माणूस आहे, तो एक गाय आणि बैलाला हैराण करत आहे. एक तलवार घेऊन ते बैलाचा पाय कापायला तो तयार झाला आहे. आणि ज्यावेळी परीक्षित महाराजांनी हे बघितलं, त्यांना खूप राग आला. स्वतःचं तलवार त्यांनी काढलं आणि त्याची हत्या करणारच होते की त्यावेळी त्या माणसाने परीक्षित महाराजांचं शरण घेतलं. परीक्षित महाराजांना आश्चर्य झालं की माझ्या राज्यामध्ये, एक धर्मपरायण राजाच्या राज्यामध्ये, एक माणूस गाय आणि बैलावर आक्रमण करत आहे. ही परिस्थिती कशी निर्माण झाली? परीक्षित महाराजांना हृदयावर जोराचा धक्का पडला की हे कसं झालं, माझ्या राज्यामध्ये एक गायावर आक्रमण. म्हणजे त्यावेळी बघा, गायावर कोणी आक्रमण जरी केलं तर इतकी आश्चर्याची गोष्ट होती. गाय म्हणजे आमची आई, गो माता. आईची हत्या कोणी करते का? आजकालचा प्रश्न हे पण आता चाललंय. पण आई, गाय म्हणजे आई सारखी आहे. तर असं नव्हे की आजकाल आम्ही बघतो खेड्यामध्ये पण गाय म्हातारी झाली, दूध देत नाही, किंवा बैल, वासरू बैल झाला की काय करतात, विकून टाकतात. आणि पुढे ते गाय बैल कुठे जाणार ते विचार करत नाहीत. ते कतलखान्यामध्ये जाणार, तिकडे लोक कापून त्यांचं मांस मग बाजारमध्ये विक्री करणार, ते सगळं बघत नाहीत. हे मोठं एक अत्याचार चाललंय, मोठं प्रचंड पाप चाललंय. आणि असे सगळं पाप चालतात समाजमध्ये, त्यामुळे हे दुष्काळ, पाऊस नाही येणे, हे सगळं चाललंय. आणि आजकाल तुम्हाला माहीत आहे की नाही मला कल्पना नाही, पण भारतमधून जास्त जास्त गोमांस विकणारा जे धंदा करत आहे ते लोक पण हिंदूच आहेत. गायची हत्या करून त्यांचं मांस विक्री करतात. काय परिस्थिती आहे आता? ज्यावेळी श्रीमद भागवत ह्याची कथा झाली होती 5000 वर्ष पूर्वी नैमिषारण्य स्थान मध्ये, जे की आजकाल जे कानपूर शहर, कानपूर जे शहर आहे त्या शहराचं जवळ आहे ते नैमिषारण्य. आणि तिकडे भरपूर ते पुष्कळ ऋषी एकत्र झाले होते. आणि ते श्रीमद भागवतची कथा सूत गोस्वामी नामचे एक ऋषीकडून ऐकत होते. आणि ज्यावेळी त्यांनी ही कथा ऐकली परीक्षित महाराजांची, की परीक्षित महाराज असा शिक्षा, दंड देत आहे त्या माणसाला, की जो माणूस येऊन गायची हत्या करायचा प्रयत्न करत होता, त्या ऋषी मुनींना विश्वास बसला नाही, श्रद्धा बसली नाही. त्यांना विश्वास झाला नाही ज्यावेळी सूत गोस्वामी त्यांना सांगितलं की पुढे येणाऱ्या कलियुगामध्ये लोक गायची हत्या करणार, बैलाची हत्या करणार आणि ते मांस खाणार. ते ऋषी मुनींना विश्वास बसलाच नाही की नाही, होऊ शकत नाही असं, इतकं पाप कलियुगामध्ये होणार. तर आता जे गोष्टी सर्वसाधारण एक वस्तू आहे, त्याच्यासाठी पूर्व काळामध्ये किती आश्चर्य झालं लोकांना. त्यांना कल्पनाच्या बाहेर होती ही गोष्टी की लोक, कोणी माणूस असं होऊ शकतो जे गायची हत्या करू शकतो. पण आजकाल आम्ही काय बघतो, इकडे गोव्याच्या रस्त्यावर किती गाय बैल जातात. असंच कितीदा आम्ही बघितलं, त्या माणसाला विचारलं पण कुठे घेऊन जातात, नाही नाही इकडे शेतकरीकडे घेऊन जातो. काय शेतकरीकडे, ते गोव्यामध्ये जाऊन त्यांचा कापणी करणार. हे सगळं चाललंय. कितीदा असं बघतो बेळगावच्या रस्त्यामध्ये पण घेऊन जातात, कोणी काही करत नाही, कोणाला पत्ता, कोणाला परवाच नाही, किती गाय जातात, बैल जातात, हत्या होतात, काय कोणा आपापल्या संसारमध्ये आपापल्या जगामध्ये सगळे आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये कसं काय पाऊस होणार आहे, कसं काय सर्व काही संतुलित राहणार निसर्गामध्ये. परीक्षित महाराज सारख्या राजापासून आम्हाला प्रेरणा मिळायला पाहिजे, मार्गदर्शन मिळायला पाहिजे की कसं आम्ही राहायला पाहिजे. तर परीक्षित महाराजांनी त्यांना दंड दिलं आणि शेवटी असं झालं की भगवंतांची योजना होती, कारण भगवंतांची इच्छा होती की हे श्रीमद भागवत जे आहे, हे महान ग्रंथ, ते सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगायला पाहिजे. तर परीक्षित महाराजांना एक शाप मिळाला आणि त्या शापमुळे परीक्षित महाराजचं केवळ 7 दिवसाचं जीवन बाकी राहिलं. एक ब्राह्मणाच्या पुत्राने त्यांना शाप दिला की 7 दिवसामध्ये तुमची मृत्यू होणार आहे. आणि ज्यावेळी परीक्षित महाराजांना हे समजलं, ते त्वरित त्यांनी घर सोडलं, राज्य सोडलं त्यांचं, आणि त्यांचं चिरंजीव होते, ज्यांचं नाव होतं जनमजेय, त्यांना राजगद्दीवर बसवलं आणि सर्व काही त्याग करून ते जंगलामध्ये गेले. ते डॉक्टरकडे गेले नाही, पुरोहितकडे गेले नाही, महाराजकडे कुठे गेले नाही. अहो काय झालं, मला शाप झाला, काय बघा काय करायचं, मला आणि 10 वर्षे राहायचंय, 20 वर्षे राहायचंय, नाही. मृत्यू निश्चित आहे सर्वांसाठी, ते येणारच आहे. तर परीक्षित महाराजांना समजलं की जर मला मृत्यूचं शाप मिळालं आहे तर हे पण भगवंताचीच योजना आहे, त्यामुळे ह्याची प्रतिकार करायची काही गरज नाही, मला स्वीकार करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये पण काही माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी होणार आहे. तर त्यांनी स्वीकार केलं ते शाप आणि गेले गंगाच्या तटावर. आणि तिकडे सुखदेव गोस्वामी जे वेदव्यास, वेद शास्त्रांचे संपादक व्यासदेवचे त्यांचे चिरंजीव सुखदेव गोस्वामी, सुखदेव गोस्वामी पण तिकडे आले. आणि पुष्कळ ऋषी मुनी पूर्ण ब्रह्मांडाचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणीपासून आले तिकडे, कारण त्यांना समजून झालं, समजलं की आता सुखदेव गोस्वामी प्रवचन देणार आहे, श्रीमद भागवतवर 7 दिवस कथा होणार आहे, कीर्तन होणार आहे. तर सर्व काही सोडून ते ऋषीमुनी तिकडे आले. आपापलं काम होतं भरपूर, कोणी वरच्या लोकमध्ये, कोणी पृथ्वी लोकमध्ये दुसऱ्याकडे, आपापलं काम सोडून सगळे तिकडे आले. आणि परीक्षित महाराजची श्रद्धा बघा, त्यांनी हे विचार केलं नाही चला शापाचा प्रतिकार नाही केला तरी 7 दिवस उरलेत ना, चला ऐश करू, मजा करू, आता 7 दिवस आहेत ना, चला आनंद घेऊ आता. नाही, त्यांना संस्कार होते बरोबर. त्यांना समजलं की ज्यावेळी मृत्यूचं नोटीस आम्हाला येतं त्यावेळी आम्हाला भगवंताची भक्ती करून मृत्यूसाठी तयारी करायला पाहिजे, पुनर्जन्माची तयारी करायला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्हाला मनुष्य जीवन मिळालं आहे. तर परीक्षित महाराज आणि त्यांच्यासारखे जे राजा होते, जसं युधिष्ठिर महाराज इत्यादी, त्यांना हे संस्कार होते, ही संस्कृती होती, ही भक्ती भावना होती, हे ज्ञान होतं त्यांना की भगवंतांची भक्ती करणे हे आमचं जीवनाचं ध्येय आहे, लक्ष आहे. कधीही त्यांचे स्वतःचे धन संपत्ती ह्याच्यापासून प्रभावित झाले नाही. आजकाल आम्ही बघतो की कोणाला 2 पैसे जास्त मिळाले की डोकं इतकं फुलून जातं, भगवंताने विसरून जातात, मग भगवंताची काय गरज म्हणतात. आमच्या बलाने, आमच्या बुद्धीने आम्ही पैसे कमवले, अरे पण आमच्या बुद्धीची बलाची काय किंमत आहे. एक हार्ट अटॅक आलं, हृदयाचं हे झालं की झालं, संपलं आमचं बुद्धी, संपलं आमचं शक्ती, संपलं आमचं धन. एक भूकंप झालं, सगळं काय संपलं. गाडीमध्ये चाललो, एक टक्कर झालं, संपलं. एक क्षणामध्ये सगळं काय संपणार, मग कशासाठी आम्ही इतकं घमंड करतो. जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो नेहमी मनात ठेवतो की मी जे काही आहे, जे काही माझ्याकडे आहे, ते केवळ भगवंतांची कृपा आहे, बस माझं काही श्रेय नाही. माझ्या कपाळामध्ये जे काही लिहिलेलं आहे माझ्या भाग्यानुसार भगवंतांनी कृपा करून मला दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला नेहमी नम्र राहायला पाहिजे आणि भगवंतावर अवलंबून आमचं जीवन जगायला पाहिजे. हे पूर्वीचे राजा महाराजा पण करायचे आणि साधारण लोक पण करायचे. तर ही पद्धती होती. तर परीक्षित महाराज ज्यावेळी तिकडे आले आणि शुकदेव गोस्वामीच्या समोर बसले तर त्यांनी प्रश्न केला त्यांना की हे मुनिवर, हे मला उत्तर द्या की जो माणूस आता मृत्यूच्या तटावर आहे तर त्याला काय करायला पाहिजे, कुठच्या वस्तूचं स्मरण करायला पाहिजे, काय श्रवण करायला पाहिजे, कुठच्या वस्तूचं कीर्तन करायला पाहिजे, कोणाचं पूजा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्यांनी. हे प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, आमच्या सर्वांसाठी आहे, कारण मृत्यू आम्हाला पण एक ना एक दिवस येणार आहे. तर शुकदेव गोस्वामी त्यांना उत्तर दिलं की फक्त भगवान श्री हरीचं नामस्मरण करा, त्यांच्याबद्दल ऐका, त्यांच्याबद्दल बोला, त्यांचं स्मरण करा, त्यांच्यावर ध्यान करा, हेच मार्ग आहे. आणि परीक्षित महाराज त्यांनी लक्ष देऊन हे श्रीमद भागवतचं प्रवचन ऐकलं. आता परीक्षित महाराज इतके मोठे राजा होते तरी त्यांना हे कृष्ण कथामध्ये भगवंताची कथामध्ये आणि कीर्तन मध्ये इतकी रुची का होती बघा. एक म्हणजे लहानपणापासून त्यांना संस्कार होते, त्यामुळे एक स्वाभाविक आकर्षण होतं, एक सवय झाली होती. त्यामुळे मुलांना पण लहानपणापासून आम्ही हे संस्कार द्यायला पाहिजे, त्यांना पण भजनच्या कार्यक्रममध्ये कीर्तनमध्ये प्रवचनमध्ये बसवायला पाहिजे, घरामध्ये पण कीर्तन नामस्मरण व्हायला पाहिजे आणि मुलांना पण घरामध्ये बसवायला पाहिजे या कार्यक्रमामध्ये, तर त्यांना संस्कार मिळतात. आणि मग मोठे होऊन हे त्यांना सवय होऊन जाते की हां, आमच्या घरामध्ये पण आम्ही कुटुंबाच्या सदस्यांना घेऊन आम्ही पण नामस्मरण करायला पाहिजे, फक्त टीव्हीच्या समोर बसून आमचं मनुष्य जीवन व्यर्थ नाही करायला पाहिजे, आम्ही गीता भागवत रामायण महाभारतचं पाठ करायला पाहिजे, सत्संगमध्ये जायला पाहिजे. तर परीक्षित महाराजांना लहानपणापासून हे संस्कार मिळाले होते, त्यामुळे त्यांनी सहज स्वाभाविक रूपेने ते ह्या सत्संगच्या मार्गावर गेले. ते शुद्ध भक्त होते आणि शुद्ध भक्तांचा स्वभाव असतो की जिकडेही ते जातात ते भगवंतांचं नामस्मरण करतात. त्यांची एकच रुची असते की कुठे मला भक्तांचा संघ मिळेल, कुठे मला भगवंतांची कथा ऐकायला संधी मिळेल, कुठे नामस्मरण करायला एक वातावरण योग्य मिळेल, हेच त्यांचं चिंतन मनन असतं. आणि काही इच्छा नसते की कुठे जाऊन जास्त पैसे मिळेल, कुठे जास्त भोग करायला मिळेल, नवीन सिनेमा कुठे चाललाय, हे सगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये नाही. भक्तांच्या मनामध्ये काय प्रश्न असतं, भक्तीमध्ये प्रगती माझी कशी होणार. तर परीक्षित महाराजांनी बघितलं 7 दिवस उरले आहेत आणि मी कृष्ण भक्त आहे, कृष्ण भक्त मला पाहिजे काय, मला भक्ताचा संघ पाहिजे, मला कृष्ण कथा पाहिजे. त्यामुळे 7 दिवस ऐकायला ते आतुर होते. अनेक गोष्टी होती. परीक्षित महाराज त्यांचे वडील अभिमन्यू ते वारले युद्धभूमीवर आणि अभिमन्यूचे वडील परीक्षित अर्जुन ते योद्धा होते, महान योद्धा होते, शूरवीर होते, जसे की अन्य सेवक अन्य पांडव पण होते. पण त्यांच्या समोर जे प्रतिद्वंद्वी होते, ज्यांच्या विरुद्ध अर्जुनला युद्ध करायचं होतं, ते कोण होते, भीष्म, द्रोण, कर्ण असे महा महा महारथी, मोठे मोठे योद्धा. परीक्षित महाराजांनी सांगितलं शुकदेव गोस्वामींना की हे मुनिवर, तुम्ही हे विचार करू नका की मी मोठा महाराजा आहे, विश्व सम्राट, आणि मी मोठ्या राजवाड्यामध्ये मी राहिलेलो आहे लहानपणापासून, आणि त्यामुळे आता मी हे तपश्चर्य करू शकणार नाही. मी आता तुमच्या सान्निध्यामध्ये बसून 7 दिवस मी भगवत कथा वगैरे ऐकायला मी मला होणार नाही असं तुम्ही विचार करू नका. मला कृष्ण कथा ऐकायचं आहे. आता हे भूक लागते, आम्हाला ताण लागते, झोप येते, हे सर्व वस्तू आहेत एक साधारण व्यक्तीला हैराण करतात. पण जो माणूस भगवंताच्या कथामध्ये रुची घेतो, ज्याला ह्याचा स्वाद लागलेला आहे, तर तो माणूस कुठच्याही अवस्थामध्ये कृष्ण कथा ऐकताना तो विचलित होत नाही. पुष्कळदा आम्ही बघितलंय रेलगाडीमध्ये, ट्रेनमध्ये वगैरे जाताना, येताना, बसमध्ये, पहाटे उठताना 4 वाजता 5 वाजता उठून ते लोक तंबाखू खायला सुरू. अरे तोंड पण धुलं नाही, पाणी पण पिलं नाही, काही केलं नाही, तर सर्व आधी ते तंबाखू आणि ते चुना काढून ते सुरू होतात आणि पान खायचं, दिवसभर ते चालतं. म्हणजे त्याच्यासाठी इतका स्वाद निर्माण झाला त्यांच्या मनामध्ये, भूक पण लागत नाही, ताण लागत नाही, आधी हे पाहिजे, झोप नाही, पाणी नाही, काही खायला वस्तू नाही, हरकत नाही, पण ते त्यांना तंबाखू पाहिजे, पान पाहिजे आणि काय म्हणतात ते गुटखा पाहिजे, ते सगळं. तर ह्याला स्वाद म्हणतात ना, ह्याच्यामध्ये स्वाद लागलेला आहे. तसंच परीक्षित महाराज म्हणतात, ज्यांना भगवंताची कथा ऐकायला स्वाद लागलेला आहे त्यांना हे भूक आणि ताण आणि झोप वगैरे हे त्रास देत नाही त्यांना. तर तुम्ही हे कल्पना करू नका, विचार करू नका की मी मोठा महाराज आहे आणि मी कसं हे तपश्चर्य करणार, की तुम्ही थोडं 5 मिनिटं बोलणार मग आराम देणार मला 2 तास. नाही नाही, असं करू नका. तुम्ही कायम बोलत राहा, 7 दिवस 7 रात्री तुम्ही बोलत राहा, तुम्ही थांबू नका, मी पण थांबत नाही. ही रुची होती महाराज परीक्षिताच्या मनामध्ये. त्यांना काळजी झाली होती की शुकदेव गोस्वामीनं असं विचारायला विचार नाही करायला पाहिजे की मी संसारी माणूस आहे, मी कुठून राजवाड्यापासून आलोय, तर मी पूर्ण कृष्णकथा 24 तास नाही बोलणार, 2 तास बोलून मोकळं होणार, मी थोडा आराम करायला देणार. मला आराम करायचं नाही आहे, परीक्षित महाराजांनी म्हटलं, मला फक्त हरिकथा ऐकायचं आहे आणि हरिकीर्तन करायचं आहे, खायला पण मला वेळ नकोय, प्यायला काही वेळ नकोय, कारण मला फक्त 7 दिवस उरले आहेत मृत्यूसाठी आणि ह्या 7 दिवसामध्ये मला शुद्ध भक्त व्हायचं आहे. परीक्षित महाराज किती भाग्यशाली होते, त्यांना कमीत कमी माहीत होतं की नक्की मी 7 दिवस नंतर मरणार आहे, पण आम्हाला हे भाग्य नाही आहे. कोणाला खात्री नाही की आम्ही 7 दिवस जगणार आहेत म्हणून, आहे का? कोणी खात्रीने सांगू शकतं का की मी 7 दिवस आणि राहणार जगणार आहे म्हणून? कोणी सांगू शकतं? नाही, कोणी सांगू शकत नाही. मृत्यू कधीही येऊ शकतं, पण कमीत कमी परीक्षित महाराजांना इतकं तर समजलं होतं की 7 दिवसानंतर येणार, त्याच्या आधी येणार नाही, त्याच्या नंतर येणार नाही, त्यामुळे ते तयारी करू शकले. पण आम्हाला आमची परिस्थिती काय, भगवंतानी असं काय आम्हाला सांगितलं नाही की तुम्हाला 3 दिवसानंतर 2 दिवसानंतर, पण गीतामध्ये भगवंतानी सांगितलेलं आहे, जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य च. म्हणजे हे अर्जुना, ज्यावेळी तुझा जन्म झाला आहे त्यावेळीच मी तुला नोटीस दिलाय की तुझी मृत्यू होणार आहे, मृत्यूसाठी तयारी कर, आतापासूनच कर, लहानपणापासूनच तू तयारी कर. तर परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामीने सांगितलं की अर्जुन, युधिष्ठिर महाराज हे सर्व इतके मोठे योद्धा होते, परंतु द्रोण, कर्ण, भीष्म यांच्या समोर हे काही नव्हते. परीक्षित महाराजांनी म्हटलं की हे जे कुरुक्षेत्रचं युद्धभूमी होतं ते एक विशाल समुद्रासारखं होतं, ज्याच्यामध्ये हे आमचे पांडव जे होते ते मोठे मोठे फिशला काय म्हणतात, मासे होते मोठे मोठे, पण हे जे द्रोण, कर्ण, भीष्म इत्यादी हे लोक तिमिंगळ पशु होते. तिमिंगळ ऐकलंय कधी कोणी? तिमिंगण म्हणजे इतके मोठे प्राणी असतात, जलचर प्राणी इतके मोठे असतात की आंबेवाडी गावपेक्षा मोठे. इकडून जर सुरू केलं तर इकडे जायपर्यंत त्यांचं तोंडच होणार तितकं. ते मोठे मोठे समुद्रामध्ये राहतात. तर परीक्षित महाराजांनी म्हटलं की हे भीष्म इत्यादी हे तिमिंगळ पशुसारखे होते आणि आमचे जे दादा परदादा होते ते फक्त एक मासे होते आणि फक्त श्रीकृष्ण तिकडे होते पांडवांच्या बाजूला होते त्यामुळे ते यशस्वी झाले, त्यांचे विजय झाली, नाहीतर त्यांचा विजय अशक्य होता. भगवान श्री कृष्णांनी माझे जे पूर्वज होते त्यांना वाचवलं, त्यामुळे मी खूप आभारी आहे, त्यामुळे मला ही कथा ऐकायची आहे त्यांच्याबद्दल. आणि इतकंच नव्हे, स्वतः भगवंतांनी मला पण वाचवलेलं आहे. कारण ज्यावेळी कुरुक्षेत्रचं युद्ध संपला, अभिमन्यूची हत्या झाली, त्यांची मृत्यू झाली, अभिमन्यूचे पुत्र जे होते परीक्षित ते त्यांचे आई उत्तराचे पोटामध्ये होते, गर्भामध्ये होते. आणि त्याच वेळी अश्वत्थामा जे की द्रोणाचे पुत्र होते त्यांनी बघितलं की माझ्या वडिलांची हत्या ह्या पांडवाने केली आहे आणि ह्यांनी अधर्माचं पालन करून जयद्रथ मारलं, दुर्योधनला मारलं, तर मी पण आता एक काही भयंकर काम करणार आहे. तर अश्वत्थामाने काय केलं, ब्रह्मास्त्र सोडलं. हे ब्रह्मास्त्र एक अशा प्रकारचं अस्त्र आहे जे आजकाल त्याची कल्पना पण आम्ही करू शकत नाही. आजकाल मोठंचे मोठं अस्त्र कुठे आहे, कुठचं आहे सांगू शकतात? हा, ॲटम बॉम्ब, अणुबॉम्ब. पण हे अणुबॉम्ब जे अमेरिका राष्ट्राने सोडलं होतं जपानवर एक 50-60 वर्षापूर्वी, तर त्यावेळी काय झालं, दोन पूर्ण शहर नष्ट झाले, किती लाखो लाखो लोक त्याच्यामध्ये त्यांची हत्या झाली, बरोबर आहे. पण अणुबॉम्ब जिकडे आम्ही सोडतो मग त्या एकदा आम्ही सोडलं की मग ते आमच्या नियंत्रणामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर काय होणार, किती लोक मरणार, त्याचं ते आमच्या हातात नाही आहे. पण ब्रह्मास्त्र जे आहे हे आजकालचे अणुबॉम्बपेक्षा फार फार शक्तिशाली आहे. पण ह्याची विशेष गोष्ट हे की ते एकाच माणसाला संपवू शकते आणि दुसऱ्या त्याच्या शेजारी असलेल्या माणसाला पण ते त्याचं एक केस पण ते काही करणार नाही. हे आहे ब्रह्मास्त्र. बघा, इतकं भयंकर अस्त्र, पण एकाच व्यक्तीला, हजारो लोकांमध्ये जर एकाच व्यक्तीला तुम्ही हे केलं तर त्याच व्यक्तीकडे जाऊन ते त्यालाच मारणार. आणि मंत्रावून ते अस्त्र सोडत होते. आणि इतकं भयंकर अस्त्र अश्वत्थामाने सोडलं आणि परीक्षित महाराज त्यावेळी आईच्या पोटामध्ये होते आणि उत्तराने बघितलं की भयंकर ब्रह्मास्त्र माझ्याकडे येत आहे. आणि त्यावेळी श्रीकृष्ण हस्तिनापूर जायची, द्वारका जायची तयारी करत होते आणि त्यावेळी उत्तरा पळत पळत आले कृष्ण श्रीकृष्णांकडे की त्राही त्राही मला वाचवा, मला वाचवा, माझं गर्भ धोक्यामध्ये, आता खतऱ्यामध्ये आहे, तुम्ही वाचा, वाचवा मला. माझी मृत्यू झाली तर हरकत नाही, पण माझं पोटामध्ये जे बाळ आहे त्याचे तुम्ही संरक्षण करा. तर श्रीकृष्णाने काय केलं, स्वतःला विस्तारित केलं आणि उत्तराच्या गर्भामध्ये पोटामध्ये प्रवेश केला आणि इतकं लहान रूप धारण करून, बोटाचं तितकं आमच्या अंगठ्याचं रूप जे हे असतं तितकंच मोठं रूप धारण करून ते गोल गोल फिरायला लागले उत्तराच्या पोटामध्ये, आतमध्ये. आणि तो बाळ जे होता तिकडे, म्हणजे जे पुढे जाऊन परीक्षित महाराज झाले, त्या बाळाने बघितलं की हा कोण आहे व्यक्ती, बघत होते गोल 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 फिरत आहे, तेजस्वी प्रकाशमान, चार हात आहेत, एक हातामध्ये त्यांनी धनुष, एक गदा, शंख चक्र गदा पद्म धारण केले चार हातामध्ये. आणि इतकं सुंदर आहे, कोण आहे हे पितांब धारण करून. तर स्वयं भगवंतांनी त्यांचं चतुर्भुज रूप धारण केलं आणि आतमध्ये त्यांनी त्या बाळाचं संरक्षण केलं. म्हणजे भगवंतांनी त्या बाळाला म्हणजे परीक्षित महाराजना आईच्या पोटामध्ये असतानाच दर्शन दिलं. बघा किती सौभाग्यशाली होते परीक्षित महाराज. जन्म घ्यायचा आधीच त्यांनी भगवंताचं दर्शन केलं. किती मोठं भक्त झाले असते. तर ज्यावेळी परीक्षित महाराजांचं जन्म झालं ते बाहेर आले, आईच्या पोटाचे बाहेर आले आणि सतत तेच दृश्य त्यांच्या मनामध्ये होतं. जे दृश्य त्यांनी बघितलं होतं, भगवंताचं दर्शन घेतलं होतं, तेच दृश्य मनामध्ये आणि इकडे तिकडे बघत होते. कुठे गेले ते, कुठे गेले ते, त्यांना बोलायला होत नव्हतं, खूप लहान बाळ होते, पण तरी ते परीक्षा करत होते. कुठे गेले, कुठे आहेत, कुठे आहेत. त्यामुळे त्यांचं नाव पडलं परीक्षित. जे भगवंतासाठी परीक्षा करत होते, कुठे आहेत भगवंत, शोधत होते, त्यामुळे त्यांचं नाव परीक्षित झालं. आणि हे आठवण करत होते परीक्षित महाराज त्यांच्या मृत्यूच्या वेळी की जन्माच्या आधी पण भगवान श्री कृष्णाने कसं माझं संरक्षण केलं आणि त्यामुळे मला त्या श्री कृष्णांचं कथा ऐकायचं आहे. त्यामुळे तुम्ही समजून घेऊ नका की मी थकणार आहे. नाही, तुम्ही बोलत जावा. हे कथा जी आहे माझ्या कानांमध्ये हे अमृत सारखं आहे आणि हे अमृतचं पान केल्यामुळे मला ताण लागत नाही, भूक लागत नाही, मी थकून जात नाही, झोप येत नाही, काही नाही. बघा किती काय भाग्य होतं त्यांचं, परीक्षित महाराजांचं. तर अशा वेळी कृष्ण कथा ऐकायला ते तयार झाले. परीक्षित महाराजांनी कधी हे म्हटलं नाही की मी इतकं मोठं राजा आहे, मला त्यांनी शाप दिलाय, मला मृत्यू टाळायचा प्रयत्न करायला पाहिजे. नाही, ते ज्ञानी होते, त्यांना माहीत होतं मृत्यू येणारच आहे, तर नुसतं वेळ व्यर्थ का करायला पाहिजे मृत्यू टाळायला. मृत्यू ज्यावेळी येते येऊ दे, पण मी फक्त तयारी करायला पाहिजे त्याच्यासाठी. ते त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी म्हटलं की हे शुकदेव महाराज, तुमच्या मुखारविंद पासून तुमच्या तोंडाहून जे मधुर वाणी कृष्णाचं बद्दल येत आहे, ते मधुर वाणी गंगा नदीसारखं आहे. का? कारण गंगा नदीचं पाणी जे आहे ते साधारण पाणी नाही आहे. ते भगवान विष्णूंचं चरणकमलाचं स्पर्श करून या ब्रह्मांडामध्ये आलं आहे. त्यामुळे गंगाचं पाणी जे आहे ते चरणामृत आहे, तीर्थ आहे ते. आणि ब्रह्मांडामध्ये ज्यावेळी गंगा नदीने प्रवेश केलं, स्वर्गामध्ये, पृथ्वी लोकमध्ये आणि पाताळ लोकमध्ये, तिन्ही लोकांमध्ये ते भ्रमण केलं. हे गंगा नदी जी आहे ह्याला स्वर्ग लोकमध्ये मंदाकिनी नदी म्हणतात, पाताळ लोकमध्ये त्याला भोगवती म्हणतात आणि फक्त पृथ्वी लोकमध्ये त्यांना आम्ही गंगा म्हणतो. तर परीक्षित महाराज म्हणतात की हे कृष्ण कथा जी आहे हे गंगा नदी सारखं आहे. जसं गंगा नदी स्वर्ग लोक, पृथ्वी लोक आणि पाताळ लोक तिन्ही लोकांमध्ये जाऊन तिन्ही लोकांना शुद्ध करते, पवित्र करते, तसंच हे जे कृष्ण कथा जे आहे तीन प्रकारच्या लोकांना शुद्ध करते. कुठचे तीन प्रकारचे लोक? एक म्हणजे जो कृष्ण कथा बोलतो, जो कीर्तन करतो त्याला शुद्ध करते. दुसरं जे लोक बसून ऐकतात त्यांना पण, ते लोक पण शुद्ध होतात. बसून ऐकणारे लोक झोपत असले तरी ते शुद्ध होतात. हे कृष्ण कथाची वाणी आहे. हे बुद्धी जी आहे हे भौतिक आहे, पण जे आत्म आहे ते आध्यात्मिक आहे. त्यामुळे कोणी इकडे येऊन झोपत असलेलं हरकत नाही, येऊन झोपू द्या इकडे त्यांना, पण येऊ द्या. 2 तास मध्ये 5 तास 5 मिनिटं तरी ते जागृत अवस्थामध्ये राहणार. 1 तास 55 मिनिटं झोपले तरी हरकत नाही. त्यांची बुद्धी त्यांनी ऐकलं नाही, पण आत्माने हृदयाने ऐकलंय. भगवंतांची कथा, नामस भगवंतांचं नाव ऐकलेलं आहे. तर एक जो बोलतो तो शुद्ध होतो, दुसरे जे लोक ऐकतात ते लोक शुद्ध होतात, आणि जे लोक प्रश्न करतात ते लोक शुद्ध होतात. तर परीक्षित महाराजांनी सांगितलं की हे प्रत्येक माणसाने हे हरिकथा ऐकायला पाहिजे, कारण भगवान श्री कृष्ण ते परम सत्य आहेत, भगवंत आहेत, त्यामुळे त्यांची कथा आम्ही सर्वांनी ऐकायला पाहिजे. आणि मृत्यूच्या आधी आम्ही सर्वांना शुद्ध भक्त होऊन भगवंताच्या धामामध्ये जायला पाहिजे. उगीच मृत्यू टाळायचं, जीवनाची अवधी वाढवायचं प्रयत्न मध्ये आमचं जीवन व्यस्त नाही करायला पाहिजे. प्रल्हाद हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय निश्चित. हिरण्यकश्यपूने फार तपस्या केली, माहित आहे ना किती वर्ष तपस्या केली? भरपूर हजारो हजारो वर्ष तपश्चर्या केली. आणि ज्यावेळी त्यांच्या समोर ब्रह्मदेव आले, काय वरदान मागितलं त्यांनी? की मला भगवंतांची भक्ती द्या, माझं हृदय शुद्ध करा. नाही, काय मागितलं? मृत्यू टाळायचं त्यांनी एक वरदान मागितलं. हिरण्यकश्यप खूप घमंडी माणूस होता, फार घमंडी. त्याने काय विचार केला की मी फार बुद्धिमान आहे आणि माझ्या बुद्धी वापरून मी असं वरदान मागून घेणार आहे की वा बघा मी कोणी मला काही करू शकणार नाही. तर त्यांनी ब्रह्मदेवना विचारलं की मला एक वरदान पाहिजे की कोणीही माझी हत्या आकाशमध्ये करू शकणार नाही, पाणीमध्ये नाही आणि जमिनीवर नाही. ब्रह्मदेवने म्हटलं ठीक आहे, मला असं वरदान पाहिजे की कोणी हाताने किंवा अस्त्रशस्त्राने माझी हत्या करायला नाही पाहिजे. ठीक आहे, माझी हत्या दिवसामध्ये पण नाही रात्री पण नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, माझी मृत्यू घराच्या आतमध्ये पण नाही घराच्या बाहेर पण नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, माझी मृत्यू माणसाच्या हातात नाही व्हायला पाहिजे, देवताच्या हातामध्ये, असुरच्या हातामध्ये, राक्षसाच्या हातामध्ये नाही व्हायला पाहिजे, कोणाच्या हातामध्ये नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, माझं जे मृत्यू आहे ते आकाशमध्ये पण नाही व्हायला पाहिजे, खाली पण नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, असं बोलत 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 हिरण्यकश्यपचं मनामध्ये वाटलं झालं, आता मी सुरक्षित आहे, आता कोण काय करू शकणार माझं, कोणी काही बिघडू शकणार नाही. ब्रह्मदेव ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणून गेले. पण भगवंत विचार करायला लागला, आता काय ब्रह्मदेवाने वरदान देऊन गेले, आता हे हिरण्यकश्यप जे आहेत इतकं शक्तिशाली झालेत, आता पूर्ण जगाला हैराण करत आहेत आणि माझे भक्त प्रल्हादना पण खूप त्रास देत आहे, तर ह्याच्याबद्दल मला काहीतरी करायला पाहिजे. भगवंतांना काही कष्ट नाही आहे कोणाची असुराची वध करायचं असलं, पण त्यांनी विचार केला की आता माझे भक्त आहेत ब्रह्मदेव, त्यांनी हे वरदान दिलंय तर त्यांचं मी किंमत ठेवायला पाहिजे. त्यांनी वरदान जे दिलंय ते मी ठेवायलाच पाहिजे, नाहीतर असं ते बरं होणार नाही. आता भविष्यामध्ये असं माझे भक्त जे आहेत ते काय बोलणार आणि मी त्याची किंमत ठेवणार नाही, भक्ताची किंमत राहणार नाही, मग कसं काय होणार? मग धर्माचं पालन कोणी करणार नाही. भगवंत त्यांना माहीत आहे की त्यांच्या भक्तांची किंमत फार आहे, स्वतःची नाही आहे त्यांना माहीत आहे. लोक कधी कधी भगवंतच नाही आहेत म्हणतात, नास्तिक लोक आहेत ना असे, भगवंतच नाही आहेत म्हणतात. त्यामुळे गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनला सांगतात कौंतेय प्रतिजाने ही नवे भक्त प्रणश्यती. हे अर्जुना, तू जाऊन घोषणा कर की माझा भक्ताचा नाश कधी होणार नाही. अर्जुनला का सांगितलं त्यांनी, स्वतःना का नाही केलं? कारण कृष्णाच्या मनामध्ये विचार होता की लोकांच्या मनामध्ये माझ्याप्रती संशय होऊ शकत की हे श्रीकृष्ण जे आहेत त्यांनी वचन तोडलेलं आहे, फार वेळी तोडलेलं आहे. त्यांनी म्हटलं होतं की मी अस्त्र उठवणार नाही, उचलणार नाही मी युद्धमध्ये, पण त्यांनी उचललं. खोटं बोललेत ते, वचन त्यांनी मोडलं. त्यामुळे श्री कृष्णाने विचार केला की लोक माझ्या वचनावर संशय करू शकतात पण माझ्या भक्ताच्या वचनाला कधी ते संशय करणार नाहीत.
जसं तुम्हाला सर्वांना माहित आहे की ज्यावेळी देवकी आणि वसुदेव त्यांचे बाळ मुलं झाली, कंस आला पहिल्या बाळाच्या पुत्राचा जन्म झाल्यानंतर, आणि वसुदेवनी वचन दिलं होतं की ज्यावेळी पहिल्या मुलाचा जन्म होणार मी येऊन तुम्हाला ते मूल ते बाळ देणार आहे तुमच्या हातामध्ये. आणि ज्यावेळी खरोखर वसुदेव आले त्यांच्या पहिला पुत्र घेऊन, कंस आश्चर्यचकित झाला, बघा कोण असं करू शकणार, कुठचे साधारण मनुष्य करू शकणार असं. जर कोणी माणसाने वचन दिले दुसऱ्यांना की माझं पहिलं नवजात जे पुत्र आहे त्याला मी घेऊन येणार, तुम्ही त्याची हत्या करा, कोणी आहे असं करणारा? पण वसुदेवने वचन दिलं होतं, त्यामुळे वचनबद्ध होऊन ते आले कंसच्या समोर. आणि कंसनी बघितलं आणि आश्चर्यचकित झाले, आणि ते पण प्रशंसा करायला लागले भक्तांची की भगवंतांचे भक्त तुमचे सारखे किती महान आहेत, तुम्ही एक जे वचन बोलता त्याच्यावर तुम्ही दृढ राहता, पक्का राहता. म्हणजे अनादिकाळपासून आम्ही बघतो की लोकांना भगवंताच्या भक्तामध्ये विश्वास आहे, पण भगवंताबद्दल कधी कधी ते संशय करतात. त्यामुळे भगवंतांनी असं अर्जुनाला सांगितलं होतं. तर अशी पुढे भगवंतांनी हिरण्यकश्यपचे ते समोर आले आणि असे त्याने अवतार घेतलं की ते मनुष्य पण नव्हतं आणि पशु पण नव्हतं. आणि अशा वेळावर आले, संध्याचं वेळ होतं, दिवस पण नव्हतं रात्री पण नव्हतं, आणि अशा ठिकाणी बसले सीडीवर की घराच्या आतमध्ये पण नव्हतं बाहेर पण नव्हतं. आणि मारताना त्याने आकाशमध्ये पण नाही ठेवलं, जमिनीवर पण नाही ठेवलं, कुठे स्वतःच्या मांडीवर ठेवलं. आणि त्याचे वक्षस्थल छाती फाडून फाडताना अस्त्र नाही वापरलं, बोट नाही वापरलं, त्यांचं नख वापरलं. असं करून भगवंतांनी ब्रह्मदेवचं वरदान जे आहे ते ठेवलं, ते मोडलं नाही, पण तरी हिरण्यकश्यपचं वध करूनच टाकलं. जर हिरण्यकश्यपने विचार केला की मी खूप बुद्धिमान आहे, तर भगवंत त्याच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे. तर हिरण्यकश्यप सारखे लोक खूप योजना बनवत असतात की मृत्यूला मी कसं टाळणार, मी काय करणार, हे करणार, ते करणार. तसंच मनुष्य समाजमध्ये आम्ही बघतो, हे मूल्यवान मनुष्य देहाला देहामध्ये आमचा उद्देश आहे की भगवंताची प्राप्ती करणे, पण भगवत भक्ती करायच्या शिवाय आम्ही हे मोठं विज्ञान आणि हे कम्प्युटर आणि गाडी एरोप्लेन हे ते संशोधन करायचं, त्याचं उत्पादन करायचं, मोठे मोठे कारखाने उघडायचे, पैशाच्या पाठीमागे पळत जायचं, ह्याच्यासाठीच आमचं पूर्ण जीवन जातं. आणि मनुष्य समाजमध्ये लोक विचार करतात की हे सर्व काही आम्ही केलं तर आम्ही सुरक्षित राहणार. कसं सुरक्षित राहणार? ते संपू शक्य नाही आहे. हे जगामध्ये सुरक्षा अजिबात नाही आहे. पदम पदम यद विपदाम न तेषाम, कुठच्याही क्षणामध्ये काही होऊ शकत. त्यामुळे आम्ही फक्त भगवंताचं भजन करायला पाहिजे. आणि परीक्षित महाराजला हे माहित होत, त्यांनी विचार केलेला नाही की मी महाराज आहे मला काय होणार, मृत्यू यमदूत काय बघत नाही, कोणी मोठा माणूस असला लहान माणूस असला नाही. ज्या क्षणाला वेळ होतो आणि जायचं वेळ होतो तर यमदूत येतात. आणि कोणी म्हटलं का अरे मी मंत्री आहे, मला राज्य करायचं आहे, मी राजा आहे, अरे माझे मी कारखाना चालवायचा आहे, काय ऐकणार नाही ते, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे, नाही तुम्हाला जावं लागणार, वेळ झालं तुमचं, या जायलाच लागणार, तू किती मोठे माणूस असू दे काही फरक पडणार नाही. तिकडे हे ते काय म्हणतात, लाज म्हणतात ते, ब्राईब ब्राईब, लाज लाज चालत नाही तिकडे यमदूत ना. आम्ही विचार करू, माझ्याकडे कोटी कोटी रुपये आहेत, तुम्हाला थोडं देतं, तुम्ही थोडं मला आणि 2 वर्ष जास्त द्या, एक सेकंड पण जास्त मिळणार नाही. तर ज्या ही आमची परिस्थिती आहे, आमच्या हातामध्ये आमचं जीवन नाही, आमचा मृत्यू नाही आमच्या हातात, त्यामुळे परीक्षित महाराज शासके भक्ताकडून आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही भगवान श्री कृष्णांची कथा ऐकायला पाहिजे, जास्त वेळ दिवस प्रत्येक दिवस करायला पाहिजे, त्यांचं नामस्मरण करायला पाहिजे. पण भगवान श्री कृष्ण का? कारण ते भगवंत आहेत. आजकाल आम्ही बघतो की लोक ते काही ना काही योगाभ्यास करतात, थोडी योगाची सिद्धी प्राप्त करतात आणि थोडंफार शक्ती वगैरे मिळाली, कुठून विभूती काढलं, कुठून काही सोन्याचं काही एक दागिनं काढलं तर म्हणतात की मी भगवान झालो म्हणून. प्रभुपाद म्हणायचे की थोडे दागिने काढायचे आहेत तर सराफचे दुकानमध्ये जायचं नाही, आम्ही योगीकडे महाराज संत संतांकडे काय झालं पाहिजे, जे स्वर्ण पाहिजे दुकानामध्ये जायचं आणि काय आम्हाला गोष्टी पाहिजे तर बाजारमध्ये जाऊन विकत घ्यायचं. तर जे खरोखर जे संत असतात त्यांना हे सगळं चमत्कारबद्दल काही रुची नाही आहे. धर्म हे नाही आहे की थोडे आकाशमधून हे काय काढलं, विभूती काढलं, हे खरोखर धर्म नव्हे. खरोखर धर्म म्हणजे काय? की आमचे हृदय शुद्ध करणे, पाप करण्याची जी प्रवृत्ती आहे ते नष्ट करणे, भगवान श्री कृष्णाची भक्ती करणे. तर आजकाल लोक हे योगाभ्यास करून थोडंफार शक्तिशाली होतात आणि स्वतःला भगवंत म्हणून घोषित करून ठेवतात. पण भगवान श्री कृष्ण असे भगवंत नव्हते. बघा, लहानपणातच त्यांनी पुतणाचं वध केलं. त्यावेळी भगवान श्री कृष्ण किती लहान होते? एकदम लहान बाळ होते. त्यांना योगाभ्यास करायची संधी मिळाली नव्हती, पण तरी इतके लहान बाळ असताना पण त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मी भगवान आहे म्हणून. तर आम्ही श्रीकृष्णांना भगवान ह्याच्यासाठी नाही म्हणतो की आमच्या मनामध्ये काही आम्ही पक्षपात करतो की आम्हाला कृष्णाची आवड आहे तर आम्ही कृष्णाचं बाजू घेतो, असं काही नाही आहे. हे काही भावुकताचं काही प्रश्न नाही आहे. जसं एक विज्ञानमध्ये जे दोन आणि दोन चारच आहेत असं आम्ही बोलू शकत नाही, मला पाच आहे ते नंबर आवडतं बघा तर मी दोन आणि दोन पाच म्हणतो. माझा आवड असू दे की नाही, दोन आणि दोन चारच होणार आहे. किंवा मला तीन नंबर आवडतं, मी तीन म्हटलं चालणार नाही, दोन आणि दोन ते चारच होणार, प्रकृतीचा नियम आहे ते. तसंच शास्त्रामध्ये सत्य जे आहे ते म्हटलं आहे, तर शास्त्राच्या प्रमाणे आम्ही निर्णय घ्यायला पाहिजे की सत्य काय आहे, खोटं काय आहे, चुकीचं काय आहे आणि भगवान कोण आहे. भगवद्गीतामध्ये भगवान श्री कृष्णाने स्वतः घोषणा केली आहे की मी भगवान आहे. मत्तः परत्रम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. कि हे अर्जुन, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही सत्य नाही आहे या जगामध्ये. मी सर्व श्रेष्ठ परम सत्य आहे, त्यामुळे माझं भजन कर हे अर्जुना, माझ्या शरणमध्ये ये, माझा भक्त हो तू, सतत माझं नामस्मरण करत राहा. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः. हे शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे शासन, शस धातू, शिस्त. शास्त्राचं प्रमाण आम्हाला चालायला पाहिजे. आमच्या मनामध्ये काय विचार आहे त्याचं महत्व नाही आहे. किंवा आमच्या कुटुंबामध्ये काय परंपरा चालत आली आहे त्याचं महत्व नाही आहे. महत्व काय आहे? शास्त्र काय म्हणतं, भगवान काय म्हणतात, ते महत्वाची गोष्टी आहे आणि त्याच्यानुसार आम्ही आमचं जीवन चालायला पाहिजे. तर गीतेमध्ये, भागवतमध्ये, हे उपनिषद पुराणमध्ये भगवंताचा परिचय करून दिलेला आहे वेदव्यास महाराजांनी की बघा हे भगवान आहेत. आणि गीतामध्ये स्वयं भगवान घोषणा करतात की मी भगवान आहे. इतर धर्माचे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये कोणी दुसरं माणूस, तर कोणी साधू असू दे, कोण असू दे, तो म्हणतो की हे भगवान आहेत. पण भगवद्गीता बघा, भगवद्गीतामध्ये भगवान श्री कृष्ण स्वयं घोषणा करतात की मीच भगवान आहे, असं दुसरं कुठचे ग्रंथ नाही आहे ज्याच्यामध्ये भगवान स्वतः येऊन सांगतात की मी भगवान आहे, माझ्या शरणमध्ये या तुम्ही. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुचः. हे अर्जुना, इतर सर्व धर्मांना तू त्याग कर, केवळ माझ्या शरणमध्ये ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करतो, तू काळजी करू नकोस, घाबरू नकोस. तर त्याच्यासाठी आम्ही श्रीकृष्णांना भगवान मानतो आणि त्यामुळे आम्हाला त्यांची कथा ऐकायला पाहिजे, त्यांचंच नामस्मरण करायला पाहिजे. तर परीक्षित महाराजांनी केलं, सुखदेव गोस्वामींनी केलं, इतिहास मध्ये हे इतके वर्ष गेले, हजारो हजारो वर्ष झाले, इतके हजारो मोठे मोठे संत महात्मा राजऋषी झाले, त्यांनी सर्वांनी हे पथाचं अनुगमन केलं. जसं अर्जुन पण श्रीकृष्णांना म्हणतात, परब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभून, की हे कृष्ण, आता मी तुमच्याकडून ऐकलं हे गीताचं उपदेश, आत्ता मला समजलं की तुम्हीच परब्रह्म आहात, तुम्हीच परम धाम आहात, तुम्हीच संपूर्ण आश्रय आहात ह्या पूर्ण जगाचं, तुम्हीच परम पुरुष आहात पुरुषोत्तम, तुम्हीच आदिदेव आहात. आणि फक्त मी हे सांगत नाही, कोण सांगतं? अर्जुन म्हणतात, आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षी नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषिमे. हे कृष्णा, फक्त मी बोलत नाही आहे, लोक भविष्यामध्ये म्हणू शकणार की हे अर्जुना, तू कृष्णाचा मित्र होता त्यामुळे तू कृष्णाला कृष्ण भगवान आहे भगवान आहे म्हणतोस तू. पण असं नाही आहे. अर्जुन म्हणतात की फक्त मी असं म्हणत नाही, मोठे मोठे संत महात्मा ऋषी झाले, नारद देव म्हणतात, व्यासदेव म्हणतात, असित म्हणतात, देवल म्हणतात, मोठे मोठे जे संत महात्मा रामानुजाचार्य मध्वाचार्य चैतन्य महाप्रभू निंबार्काचार्य वल्लभाचार्य हे सर्व म्हणतात की श्रीकृष्ण हे भगवान आहेत. स्वयं चैव ब्रवीषमे, आणि कृष्ण, हे कृष्ण, आता तुम्ही स्वतः घोषणा करत आहात की मीच भगवान आहे म्हणून. तर हे काही काल्पनिक गोष्टी नाही आहे किंवा आमच्या तर्काची गोष्टी नाही आहे, जे शास्त्रामध्ये आहे ते आम्ही स्वीकार करतो, त्यामुळे आम्ही ह्या पथावर चालतो जसे की परीक्षित महाराजांनी चालले. तर त्याचप्रकारे आम्ही पण सर्वांनी ह्या मनुष्य समाजमध्ये आम्हाला जन्म मिळाला आहे, एक अनमोल उपहार आहे आमच्यासाठी, तर आम्ही ह्याचा पूर्ण फायदा लाभ घ्यायला पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या संघमध्ये येऊन आम्ही नामस्मरण करायला पाहिजे, भजन कीर्तन आणि कथा कृष्ण कथा ऐकायला पाहिजे. हेच आमचं जीवनाचं यश आहे. जर आम्ही इतकं केलं तर ह्या जन्म मृत्यूच्या चक्रापासून आम्ही मोकळं होऊन भगवान श्रीकृष्णांच्या धामामध्ये जाऊ शकतो आणि नेहमी कायम त्यांच्या सान्निध्यामध्ये राहून आम्ही दिव्य आनंदाची अनुभूती करू शकतो. आणि हे कठीण नाही आहे, प्रत्येक गावगावमध्ये हे व्हायला पाहिजे. पूर्वी होत होतं, आत्ता हल्ली बंद झालंय हे, त्यामुळे हे पुनर्जागरण करायला पाहिजे आम्हाला. हे नास्तिकवाद भोगवाद हे सगळे खोटे चुकीचे जे धारणा आहे ते त्याग करायला पाहिजे. हे भोगवाद नास्तिकवाद इतके हे असे प्रकाराचे दर्शनशास्त्र कुठून आले, कुठे हीच बुद्धी जर लोकांनी भक्तीमध्ये वापरली असती तर समाजामध्ये किती सुख शांती आनंद झालं असतं. तर आता हे पुन्हा जी आमची जुनी संस्कृती आहे त्याला आम्हाला जागृत करायला पाहिजे आणि भगवंताच्या शरणमध्ये येऊन हे भक्ती मार्गाचं वितरण करायला पाहिजे, प्रचार करायला पाहिजे सगळ्यांना. जे अनमोल वस्तू असतं ते स्वतःसाठी आम्ही ठेवायला नाही पाहिजे, वाटायला पाहिजे सर्वांच्या मध्ये. आणि भक्ती मार्गाचं विचित्र गोष्ट हे आहे की हे धन जर तुम्ही वाटलं दुसऱ्यांना दिलं तर तुमच्याकडे ते धन राहणार, ते वाढणार. पण भौतिक धन पासून असं होत नाही. तुमच्याकडे जर 100 रुपये असले आणि तुम्ही मला जर 50 दिले, तुमच्याकडे 50च राहणार, 100 नाही. पण भक्तीचं धन असं नाहीये. भक्तीच्या धन मध्ये तुम्ही जर काही दिलं तुमच्याकडे दुप्पट राहणार. त्यामुळे आम्हाला सत्संगमध्ये येऊन भक्ती करायला पाहिजे आणि दुसऱ्यांना पण समाजमध्ये वाटायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हेच सुख आणि शांतीचा मार्ग आहे. अवघड नाहीये, कठीण नाहीये, कोणी करू शकतात. आणि असं जर आम्ही समाजमध्ये केलं, पाऊस पण होणार, अन्न पण होणार, लोक श्रीमंत होणार, सुखी होणार, मनाची शांती होणार. हे आमचं धन आहे. बघा, शास्त्रामध्ये म्हटलं आहे, धान्य धनवान गवयो धनवान. खरोखर श्रीमंत व्यक्ती कोण आहे? ज्याच्याकडे धान्य आहे आणि ज्याच्याकडे गाय आहे, हे धन आहे. बँकेचे नोट नाही किंवा आणि बाकी सर्व वस्तू नाही, हे खरोखर धन आहे. दुष्काळाच्या वेळी लोकांना काय पाहिजे असतं? खायला वस्तू पाहिजे असतं. खायला कुठे काय मिळत नाही. त्यावेळी आमचं सोना, आमचं सुवर्ण, आमचे दागिने, आमचे बँकचे नोट, आमचं पासबुक घेऊन गेलो आणि सांगितलं लोकांना, हे घ्या, ते खाऊ शकतात काय? तुमचं पासबुक खाऊ शकतो? खाऊ शकत? आमचे सुवर्णाचे दागिने खाऊ शकतो? नाही. तर शेवटी आम्हाला या पृथ्वीवरच अवलंबून राहायला पाहिजे. कृषी गोरक्ष वाणिज्यम वैशिकर्म स्वभावजम. आम्ही शेती करायचं, गायची रक्षा करायची. गोमाता आहे, गाय आणि बैल आमचे वडील आहेत, पिता आहेत. ह्यांचे संरक्षण करायचं, आमची शेती करायची, भगवंताचं भजन कीर्तन करायचं, सुखाने राहायचं. सरळ जीवन आहे, काही त्रास नाही. आणि खेड्यामध्येच राहायचं, मग मोठ्या मोठ्या शहरामध्ये जायची गरज पण नाही आम्हाला. इकडेच सुखाने आम्ही राहायला पाहिजे. तर आज मोठं पाऊस आला. भगवंतांना माहीत होतं की भगवंतांचे भक्त एकत्र होणार आहेत, नामस्मरण होणार आहे, तर अगोदरच मी पाठवून देऊ पाऊस. तर असंच कृष्ण कथाचा पाऊस पण जर सतत राहिला, पाणीचा पाऊस पण होईल. तर हे अशी आमची नम्र निवेदन आणि प्रार्थना आहे की आंबेवाडी गावामध्ये पण असंच सतत व्हायला पाहिजे. कृपा करून हे संस्कृती विसरू नका. भगवत भक्तीचा मार्ग त्याग करू नका. हे नास्तिकवाद आणि भोगवादचं खंडन करा, त्याचा विरोध करा. जिकडे पाप होतात त्याला सहन करू नका. आणि एकत्र होऊन फक्त भगवान श्रीकृष्णांचं, भगवंतांचं भजन कीर्तन करत राहावा. हे आमचं एक नम्र विनंती आणि प्रार्थना आहे. आज हे कार्यक्रम करायला फार पुष्कळ भक्तांनी खूप सेवा केली आहे. त्यांचं नावं मी घेऊ शकत नाही. चुकाने एक दोन नावं चुकली तर मग आमचं अपराध होणार. आणि फार लोकांनी मदत पण केली आहे, लक्ष्मी रूपाने आणि दोन गोड शब्द बोलून आणि स्वतः परिश्रम करून फार फार सेवा झाली आहे. इतकी तयारी केली होती भक्तांनी नाट्यलीलासाठी आणि बाहेर सगळ्या कार्यक्रमासाठी, पण भगवंताची वेगळी इच्छा होती. तर भगवंताची इच्छा होती की आता इकडे लहान ह्याच्यामध्ये बसून आम्ही शांतपणे ऐकायला पाहिजे म्हणून. पण तरी आम्ही सर्व भक्तांना हार्दिक धन्यवाद देतो की इतकं परिश्रम करून, हृदयाची भावनेने त्यांनी सेवा करून हे कार्यक्रम आता त्यांनी केलेला आहे. आणि आपण सर्वांना पण मी धन्यवाद देतो की आपण सर्व इकडे आलात आणि इकडे येऊन आपण हे सत्संगमध्ये भाग घेतला. आणि असं आशा करतो की जसं जसं हे कार्यक्रम होत राहणार, आपण येत राहणार या सत्संगमध्ये आणि आपलं मनुष्य जीवन यशस्वी करणार आणि सार्थक करणार. हरे कृष्णा. आणि आपला जर काही प्रश्न असेल तर विचारू शकता, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. आणि मी क्षमायाचना करतो की मराठी मला बरोबर येत नाही, तरी मी प्रयत्न केलं मराठीमध्ये बोलायचं. जे चुके झाले ते क्षमा करा. कोणाचे प्रश्न आहेत का?
गरीब शेतकरी इमानदारीने शेतामध्ये कष्ट करून धान्य पिकवतो, ते धान्य तो दुकानदाराकडे विकायला जातो तेव्हा तो एजंट आपल्या मनाप्रमाणे त्याची विक्री करतो. व तो गुडवतो फायदा कोणाचा बघत नाही हे कसं काय, हा एक प्रश्न आहे. दुसरा, एका गरीब कुटुंबामध्ये एखादं लहान मुलं आजारी पडलं तर त्याला इलाजला कोणी पैसा देत नाही, त्यावेळी त्या मुलाला प्राणाला मोकावं लागतं, त्या वेळेला पाप आणि पुण्य कोण बघत नाही हे कसे काय.
पूर्वी शेतकरी लोक स्वावलंबी व्हायचे, दुसऱ्या कोणाच्यावर अवलंबून राहायचं नाही. आजकाल काय झालंय, आजकाल शेतकरी स्वावलंबी राहिला नाही, शेतकरी गुलाम गुलाम झालाय. गुलाम म्हणतात ना मराठीमध्ये, पण गुलाम आहे ना, गुलाम झालाय शेतकरी. कोणावर, कोणाचं गुलाम झालाय सांगू शकता? पैशाचं झालंच आहे, पण त्याशिवाय मार्केट, मार्केटमध्ये किंमत काय आहे, किंमत उंच असली तर त्याला एकदम जास्त पैसे मिळतात, किंमत कमी असली तर पूर्ण नुकसान होतं त्याचं. म्हणजे बाहेर किंमत काय आहे ते लोक काय किंमत वाढवतात, कमी करतात, काय करतात, त्याच्यावर त्याचं जीवन अवलंबून आहे. आणि दुसरं लोक असे जे मध्ये जे एजंट घेतात आणि मग खूप कमी दामावर घेतात आणि पुढे जाऊन खूप दाम वाढवून विकतात, त्यांना जास्त मिळतं आणि ह्यांना शेतकऱ्यांना काही मिळत नाही. असं का होतं? कारण शेतकरी त्यांच्यावर अवलंबून असतो. पण अवलंबून राहायची गरज काय आहे? जर भगवंतांनी आम्हाला थोडंफार जमीन दिलेली आहे, त्या जमिनीमध्ये आम्हाला जितकं गरज आहे तितकं आम्ही उत्पादन करायचं. आणि आता आम्ही बघतो आमच्या ओळखीचे असे भरपूर लोक आहेत जे एक एकर जमीन मध्ये, दोन एकर जमीन मध्ये त्यांचं पूर्ण कुटुंब चालतं, चार लोकांचं, भरपूर धान्य काही बाहेरून घेत नाहीत. ते आहे तसं बेळगाव जिल्ह्यामध्ये पण आहेत. तर हे शक्य आहे, पण हे कसं करायचं हे एक वेगळी गोष्टी आहे. तर स्वावलंबी जीवन शेतकरीने जर राहिलं मग आम्ही दुसऱ्यांचे गुलाम व्हायची गरज नाही. आता आम्हाला रासायनिक खत पाहिजे, आता रासायनिक खत विकत घेतो त्याच्यासाठी आम्हाला पैसे पाहिजेत. आम्हाला गाय नको, गायचं शेण नको, आता आता आम्हाला ते पाहिजे, रासायनिक खत पाहिजे. कारण त्याच्याने आम्ही ऐकलंय की दुप्पट आमचं उत्पादन वाढतं म्हणून. पण आम्ही दीर्घकाळाचा विचार करत नाही की आता उत्पादन दुप्पट झालं, पण हळूहळू हळूहळू आमची जमीन बाद होऊन जाते आणि आमचे नंतर जे पुढचे पिढी आहे त्यांच्यासाठी आम्ही एक वाळवण सोडून जातो. एक छान जमीन आमच्याकडे होते, आमच्या वडिलांनी आम्हाला छान जमीन दिली, उपजाऊ जमीन ज्याच्यामध्ये शेती खूप छान होत होते, आणि आमच्या मुलासाठी आम्ही काय सोडून गेलो, वाळवण सोडून गेलो. कारण ते रासायनिक खत वापरून त्याच्यामध्ये ते जमीन संपूर्ण बाद होऊन जाते. ते विष आहे रासायनिक खत, आणि हे विष आम्ही खातो पण, आणि ते जमिनीमध्ये जे पाणी असतं त्याच्यामध्ये पण जातं आणि ते पण आम्ही ते पाणी पितो. त्यामुळे आता लोक इतके आरोग्याने कमजोर झालेत. पूर्वीचे लोक घटमूट होते, आता हे रासायनिक खत वापरायचं आणि ते रासायनिक कीटनाशक वापरायचे, हे सगळं करून आमचं स्वास्थ्य पण बिघडलेलं आहे आणि आम्ही दुसऱ्यावर पण निर्भर झालो आहे. तर हे सगळं विकत घ्यायला आम्हाला जास्त जास्त पैसे पाहिजेत, आणि ते उत्पादन करणारे कंपनीचे लोक आहेत ते जे किंमत सांगतात आम्हाला द्यावं लागतं. आम्ही मार्केटचे गुलाम झालो, एजंटचे गुलाम झालो, ते रासायनिक खत विकणारे, कीटनाशक विकणारे त्यांचे गुलाम झालो. आणि तुम्ही बघितलं असेल, एक दारू पिणारा माणूस असतो, तो ज्यावेळी दारू पियायचं सुरू करतो थोडं दारू घेतो संतुष्ट होतो, पण जसं जसं त्याची सवय वाढते दारू पियायची, तर पूर्वी जितका घेत होता तितकं घेऊन त्याला संतुष्टी मिळत नाही. तेच ते त्याला तथाकथित सुख मिळतं, तेच सुख मिळवायला त्याला जास्त जास्त प्यायला लागतं. बरोबर आहे की नाही? तसंच हे रासायनिक खत ते दारू सारखं आहे जमिनीसाठी. ते जमीन थोडंफार रासायनिक खत घेतं आणि थोडं उत्पादन देतं, मग तितकंच उत्पादन जर पुढच्या वर्षी तुम्हाला पाहिजे तर जास्त रासायनिक खत विकत घ्यावं लागणार तितकंच उत्पादनासाठी. आणि प्रत्येक वर्ष ते रासायनिक खत वाढत चालणार, मग तुमचे जास्त जास्त पैसे तिकडे जाणार आणि शेवटी ते जास्त जास्त जमिनीमध्ये टाकून ते जमीन बाद होऊन जाते आणि जास्त विष जमिनीमध्ये आमच्या अन्नामध्ये भरून जातं. हे विषय लांब आहे पण संक्षेपमध्ये मी सांगतो की किती किती लोकांचा गुलाम व्हायला पाहिजे आम्हाला. पण पूर्वी असं होत नव्हतं. जर हे वैदिक पद्धतीने आम्ही सगळं काही शेती पण वगैरे केलं आणि गायचे काय गुण नाही आहेत बघा, गाय बैलमध्ये असे कुठचे गुण नाही आहेत. गाय आणि हे एक पशु आहे ज्याची विष्ठा पण इतकं मूल्यवान आहे मनुष्य समाजासाठी. शेणपासून आम्ही काय नाही तयार करू शकतो, शेणपासून आम्ही औषधं तयार करू, गोमूत्रापासून आम्ही औषधं तयार करू शकतो, कीटनाशक तयार करू शकतो आणि शेणपासून श्रेष्ठ, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ खत नाही आहे. ते खरोखर आहार आहे जमिनीसाठी शेण खत. आणि शेणपासून आम्ही साबून करू शकतो, आम्ही उदबत्ती उत्पन्न करू शकतो, किती वस्तू आम्ही करू शकतो. रशियामध्ये त्यांनी संशोधन केलं आहे की हे शेण जे आहे घराच्या बाहेर तर त्याचं आम्ही काय म्हणतो लेप सारवलं जर आम्ही घराच्या बाहेर तर ते अणुबॉम्बचे किरण पण असतात ते पण घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. हे गाय भगवंताने चमत्कारचे पशु बनवलेली आहे पण ते आम्ही ओळखू शकलो नाही, आम्ही विसरून गेलोय ते. पूर्वीचं वेळ आता राहिलं नाहीये पण जर मनुष्य समाजमध्ये आम्हाला हे सुख शांती पाहिजे तर पूर्वीची संस्कृती आम्हाला आणायलाच पाहिजे आणि काय पर्याय नाहीये. नाहीतर असंच परिस्थिती होत जाणार. शेतकऱ्यांची परिस्थिती आता बिघडत चालली आहे. त्यामुळे आता जास्त जास्त आम्ही बघतो शेतकरी कुटुंबाचे लोक जाऊन शहरामध्ये नोकरी करतात, बाहेर कारखान्यामध्ये नोकरी करतात आणि शेती पण सोडतात. पण असं व्हायची गरज नाही आहे. जर आम्ही भगवान श्री कृष्णांचा जे मार्ग आहे त्याने गीतामध्ये जे दाखवलं त्याप्रमाणे आम्ही जर केलं ही परिस्थिती व्हायची गरज नाही आहे. आणि दुसरं काय प्रश्न होता? एक लहान बाळ जर आजारी आहे तर ते प्रश्न समजले नाही मी काय ते. आणि त्याची तो आजारी पडला आहे आणि कोणी त्याची मदत करत नाही तर हे असं पण व्हायची काही गरज नाही. समाजमध्ये सर्वांनी सहकार्याने राहायला पाहिजे, एकमेकांची मदत करत राहायला पाहिजे. हृदय जे आहे ते विशाल व्हायला पाहिजे. आजकाल काय होत चाललंय माहित आहे का? लोकांचे घरं मोठे होत चालले आहेत, गाड्या मोठे होत चालले आहेत, बँकमध्ये जे पैसे ते जास्त जास्त मोठे होत चालले आहेत, पण लोकांचं हृदय जे आहे ना ते लहान होत चाललंय. होय की नाही? खरं बरोबर आहे की नाही? पूर्वी किती लोक घरामध्ये आले तर या बसा जेवा घ्या हे करा. आता आलं की अरे रे रे किती लोक आले, काय छी, आता टीव्हीचा प्रोग्राम गेला आमचा, काय छायागीत चाललं होता. ते मोठं हृदय राहिलं नाही. मोठं हृदय ठेवायला पाहिजे भगवंतांची भक्ती करून, मग आम्ही सहकार्य करून समाजमध्ये अशी सगळी घटना होणार नाही. आणि कोणाचे प्रश्न आहेत का? कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ह्याचा अर्थ काय आहे हे प्रश्न आहे. ह्याचा अर्थ हे आहे की आम्ही भगवान श्री कृष्ण राधा कृष्ण यांच्या चरण कमलामध्ये आम्ही प्रार्थना करतो की आम्हाला तुमच्या चरण कमलाचा आश्रय द्या. तुम्ही सतत नेहमी कायम आम्हाला तुमच्या सेवामध्ये ठेवा. ही प्रार्थना आहे. म्हणजे हे महामंत्र ह्याचा अर्थ आहे की आम्ही भगवंतांना त्यांची सेवासाठी आम्ही मागणी करत आहे.